श्री गणेशाय नमः। अध्यात्म रामायण महात्म्य। रघुवंशाचे भूषण रावण वध करणारे, कमलासारखे नेत्र असणारे, कौसल्याच्या आनंदाची वृद्धी करणारे कमल जे प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणांच्या पल आहेत, जे मलरहित ज्ञानस्वरूप आणि मन वाणी इत्यादींचा विषय होऊ शकत नाहीत, अशा त्या दक्षिणामूर्ती भगवान सदाशिवांना नमस्कार असो। सुत म्हणाले, एकदा योगीराज नारद दुसऱ्यांवर कृपा करण्यासाठी सर्व लोकात फिरत असताना सत्यलोकात येऊन पोहोचले। तेथे मूर्तिमंत वेदासमवेत बालसूर्याप्रमाणे असणाऱ्या आपल्या प्रभेने सभाभवनाला संपूर्णपणे देदीप्यमान करणारे, मार्कंडे इत्यादी मुनिजनांकडून वारंवार स्तुती केले जाणारे, सर्व पदार्थांचे ज्ञान असणारे, भक्तांना इष्ट फळ देणारे, सरस्वती संहिता असणारे असे जगतपती चतुर्मुख ब्रह्मदेव होते। त्यांना पाहून मुनिश्रेष्ठ नारदाने साष्टांग प्रणाम केला आणि त्यांची भक्तिभावाने स्तुती केली। तेव्हा स्वयंभू ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वैष्णवांचे अग्रणी असलेल्या श्री नारद मुनींना म्हटले, अहो मुनी, तुम्हाला काय विचारायचे ते सर्व काही मी तुम्हाला सांगतो। ब्रह्मदेवाचे हे वचन ऐकल्यावर नारदाने ब्रह्मदेवांना म्हटले, हे देवश्रेष्ठा, शुभ आणि अशुभ कर्माचे वर्णन हे मी अगोदरच तुमच्याकडून ऐकलेले आहे। आता मला आणखी एकच गोष्ट ऐकायची आहे। जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर ती गोष्ट जरी गोपनीय असली तरी सुद्धा मला सांगा। भयंकर असे कलियुग आल्यावर माणसे पुण्यकर्म करण्याचे सोडून देतील आणि सत्य वचनाकडे पाठ फिरून दुराचार करण्यास प्रवृत्त होतील। ते लोक दुसऱ्यांची निंदा करण्यात तत्पर राहतील, इतरांच्या धनाची इच्छा करतील, परस्त्रियांच्या ठिकाणी त्यांचे मन जडेल आणि दुसऱ्याची हिंसा करण्यास ते तत्पर होतील। ते मूढ लोक देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी असणारे आणि नास्तिक बनतील, या त्यांची बुद्धी पशुप्रमाणे होईल आणि ते कामाचे गुलाम होऊन स्त्रियांचे भक्त होतील व आपल्या मात्यापित्यांचा द्वेष करतील। ब्राह्मण लोभाने ग्रस्त होतील आणि वेद विकून आपला उदरनिर्वाह करू लागतील। धन मिळवण्यासाठीच ते विद्याभ्यास करतील आणि विद्या तसेच आपले ब्राह्मणत्व यांच्या मदाने ते उन्मत्त होतील। तसेच क्षत्रिय आणि वैश्य हे सुद्धा स्वधर्माचा त्याग करणारे बनतील आणि आपली जातीकर्मे सोडून देऊन प्रायः दुसऱ्यांना फसवणारेच होतील। याचप्रमाणे जे शूद्र असतील ते सुद्धा ब्राह्मणांचा आचार करण्यात तत्पर होतील। तसेच स्त्रिया भ्रष्ट आचाराच्या बनतील आणि आपल्या पतीचा अपमान करण्यात त्यांना संकोच वाटणार नाही। त्या आपल्या सासूसासऱ्यांचा द्वेष करतील या शंकाने अशा त्या बुद्धिभ्रष्ट लोकांना कोणत्या प्रकाराने परलोक प्राप्त होईल बरे, या चिंतेने माझे चित्त निरंतर व्याकुळ होऊन जात आहे। तेव्हा ज्या सुलभ उपायाने या लोकांना परलोक प्राप्त होणे शक्य होईल तो उपाय आपण मला सांगावा, कारण आपण सर्व काही जाणता। देवर्षी नारदांचे हे भाषण ऐकल्यावर कमलासन ब्रह्मदेव म्हणाले, हे साधू नारदा, तू फार चांगली गोष्ट मला विचारलीस, मी तुला सांगतो ते तू श्रद्धापूर्वक ऐक। पूर्वी एकदा भक्तवत्सल अशा पार्वतीने श्रीरामांचे तत्त्व जाणण्याच्या इच्छेने त्रिपुराचा नाश करणाऱ्या भगवान शंकरांना विनयपूर्वक प्रश्न केला होता। त्यावेळी आपल्या प्रिय पत्नीसाठी महादेवाने स्वतः ज्या रहस्याचे विवेचन केले होते तेच उत्तम पुराण अध्यात्म रामायण या नावाने प्रसिद्ध झाले। तेव्हापासून त्या अध्यात्म रामायणाचे आदरपूर्वक रात्रंदिवस मनन करीत जगज्जननी पार्वती आत्मानंदामध्ये नित्य निमग्न राहते। ज्यावेळी प्राण्यांच्या सुदैवाने त्या ग्रंथाचा लोकांमध्ये प्रचार होईल त्यावेळी त्या ग्रंथाच्या केवळ अध्ययनाने लोकांना शुभगती प्राप्त होईल। जोपर्यंत अध्यात्म रामायणाचा प्रादुर्भाव होणार नाही तोपर्यंत जगात ब्रह्महत्यादी पापे होत राहतील। जोपर्यंत जगात अध्यात्म रामायणाचा उदय होणार नाही तोपर्यंत कलियुगाचा महान दुष्प्रभाव निशंकपणे वाढतच राहील। जोपर्यंत जगात अध्यात्म रामायण प्रगट होणार नाही तोपर्यंत यमराजाचे शूर दूत या जगात निर्भयपणे संचार करीत राहतील आणि जोपर्यंत या जगात अध्यात्म रामायणाचा प्रकाश पडणार नाही तोपर्यंत सर्व शास्त्रामध्ये परस्पर वादविवाद चालू राहतील आणि तोपर्यंत महापुरुषांनासुद्धा भगवान श्रीरामांचे स्वरूप दुर्बोध होईल। हे मुनिश्रेष्ठा नारदा, अध्यात्म रामायणाचे कीर्तन आणि श्रवण इत्यादीमुळे प्राप्त होणाऱ्या फळाचे संपूर्ण वर्णन मी करू शकत नाही, तथापि हे निष्पाप नारदा, मी तुला त्याचे थोडेसे महात्म्य ऐकवतो। ते मला पूर्वी शिवाने सांगितले होते, तू सावधान होऊन ऐक। जो पुरुष अध्यात्म रामायणाचा एक किंवा अर्धा श्लोक सुद्धा भक्तिपूर्वक वाचतो तो तत्क्षणी पापातून मुक्त होऊन जातो. जो माणूस हे अध्यात्म रामायण दररोज अनन्य बुद्धीने भक्तिपूर्वक आपल्या शक्तीनुसार इतरांना ऐकवतो तो जीवनमुक्त म्हटला जातो. हे नारद मुनी, आळस टाकून देऊन जो मनुष्य भक्तिभावाने प्रत्येक दिवशी अध्यात्म रामायणाचे पूजन करतो त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. एखादा माणूस योगायोगाने अध्यात्म रामायणाच्या पठणाच्या जागी पोहोचला व त्याला त्याविषयी आदर नसूनही त्याने जे दुसऱ्याकडून ऐकले तरी तोही पाचकातून मुक्त होऊन जातो. जो कोणी अध्यात्म रामायणाच्या जवळ जाऊन त्याला नमस्कार करतो त्याला सर्व देवतांची पूजा केल्याचे फळ मिळते यात शंका नाही. जो पुरुष अध्यात्म रामायणाचे संपूर्ण पुस्तक लिहून काढून ते रामभक्तांना देतो त्याला जे पुण्य प्राप्त होते त्याचे फळ ऐक. त्या माणसाला असे फळ मिळते की ते वेदांच्या अध्ययनाने आणि शास्त्रांचे विवेचन करण्याने सुद्धा या जगात दुर्लभ आहे. हे वैष्णव श्रेष्ठा, जो रामभक्त नरश्रेष्ठ एकादशीच्या दिवशी उपवास करून सभेमध्ये अध्यात्म रामायणाचे विवेचन करतो त्याच्या पुण्याचे फळ मी तुला सांगतो ते ऐक. अध्यात्म रामायणातील एक एक अक्षर वाचल्यामुळे त्याला गायत्री पुरस्चरण केल्याचे फळ मिळते. श्री रामनवमीच्या दिवशी निराहार राहून आणि रात्री जागरण करून जो पुरुष अनन्य बुद्धीने अध्यात्म रामायण वाचतो आणि ऐकतो त्याचे पुण्य आता मी तुला सांगतो. कुरुक्षेत्र इत्यादी सर्व पवित्र तीर्थाचे ठिकाणी सूर्याच्या खग्रास ग्रहणाचे वेळी या व्यासांसारख्या ब्राह्मणांना अनेकदा एखाद्या पुरुषाने आपल्या अत्यंत प्रिय वस्तू आणि यथाशक्ती धन दान देण्यामुळे जे फळ मिळते तेच फळ त्याला मिळते यात मुळीच संशय नाही. हे संपूर्णपणे सत्य आहे. जो मनुष्य रात्रंदिवस प्रसन्न चित्ताने अध्यात्म रामायणाचे गायन करतो त्याच्या आज्ञेची प्रतीक्षा इंद्र इत्यादी देवसमूही करीत राहतात. दररोज नियमपूर्वक अध्यात्म रामायणाचे पठण करीत एखादा माणूस जे काही पुण्यकर्म करतो ते कोटीपट होते. या अध्यात्म रामायणातील श्री राम हृदयाचे पठण जो कोणी मनुष्य चांगल्या प्रकारे एकाग्र होऊन करतो तो जरी ब्रह्महत्या करणारा असला तरीसुद्धा 3 दिवसात पवित्र होऊन जातो. हनुमानांच्या प्रतिमेजवळ जो पुरुष प्रतिदिवशी मौन धारण करून 3 वेळा श्री राम हृदयाचे पठण करतो तो सर्व इच्छित फळ प्राप्त करून घेतो. तसेच तुळशीच्या किंवा पिंपळ वृक्षाच्या जवळ जर एखादा मनुष्य श्री राम हृदयाचे पठण करील तर तो मनुष्य अक्षराबरोबर ब्रह्महत्येसारखी आपली पापे दूर करेल. हे नारद मुनी, अध्यात्म रामायणातील श्रीराम गीतेचे महत्व फक्त महादेवच पूर्णपणे जाणतात, त्याच्या अर्धे महात्म्य पार्वती जाणते आणि त्याच्याही अर्धे महात्म्य मी जाणतो. ते महात्म्यही पूर्णपणे मला सांगता येणे शक्य नाही म्हणून मी जाणतो त्यातील थोडेसे महात्म्य मी तुला सांगतो. ते जाणल्यामुळे त्याच क्षणी माणसाचे चित्त शुद्ध होऊन जाते. हे नारदा, या श्रीरामगीतेचे पठण केल्यामुळे जे पाप नाहीसे होत नाही ते या जगात कोणत्याही तीर्थक्षेत्रादिकामध्ये नष्ट होऊ शकत नाही. श्रीरामगीता पठणाने नाहीसे न होणारे पाप मला शोधूनही आढळले नाही. भगवान श्रीरामाने उपनिषद सागराचे मंथन करून जे गीतामृत काढून मोठ्या प्रसन्नतेने लक्ष्मणाला दिले त्याचे पान करून माणूस अमर होतो. पूर्वी सहस्रार्जुनाच्या वधाच्या इच्छेने जमदग्नी नंदन परशुराम हा धनुर्विद्येचा अभ्यास करण्यासाठी श्री महादेवांच्या जवळ राहत होता. त्यावेळी रामगीतेचे अध्ययन करणाऱ्या पार्वतीकडून ही रामगीता श्रद्धेने प्रयत्नपूर्वक ऐकून व ती लगेचच ग्रहण करून तिचे पठण करता करता तो श्री नारायणाचा अंशरूप अवतार झाला. जर कोणी पुरुष ब्रह्महत्या इत्यादी घोर पापातून सुटका व्हावी अशी इच्छा करीत असेल तर केवळ 1 महिनाभर रामगीतेचे पठण करून तो त्या पापातून सुटू शकतो. निषिद्ध दान देणे, निषिद्ध भोजन करणे आणि खोटे भाषण करणे इत्यादीमुळे जे पाप निर्माण होते ते रामगीता पठणाने नष्ट करून टाकते. शालिग्राम शिलेपुढे तुळस किंवा अश्वत्थ यांच्या सान्निध्यात अथवा यती लोकांच्या पुढे जो कोणी माणूस रामगीतेचे पठण करतो त्याला वाणीने वर्णनही करता येणार नाही असे फळ मिळते. श्राद्धामध्ये भक्तिपूर्वक रामगीतेचे पठन करून जो माणूस ब्राह्मणांना भोजन करतो त्याचे सर्व पितर भगवान विष्णूच्या परमधामाप्रत जातात. एकादशीच्या दिवशी निराहार आणि जितेंद्रिय राहून जो कोणी पुरुष द्वादशीच्या दिवशी अगच्छ वृक्षाच्या खाली बसून रामगीतेचे पठन करतो तो साक्षात रामरूपच होय. सर्व देवही त्याची पूजा करतात. दान न देता, ध्यान न करता किंवा तीर्थस्नान न करताही जर एखाद्या माणसाने रामगीतेचे अध्ययन केले तर त्याला त्याचे अनंतपटीने फळ मिळते. हे नारदा, या बाबतीत आणखी जास्त काय सांगावे? खरे पाहता श्रुती स्मृती पुराणे इतिहास इत्यादी शेकडो शास्त्रे ही अध्यात्म रामायणाच्या एखाद्या अल्प अंशांचीही बरोबरी करू शकत नाही. अध्यात्म रामायणाचे हे महात्म्य ब्रह्मदेवाने मुनिराज नारदाला सांगितले आहे. जो माणूस हे श्रद्धापूर्वक वाचतो आणि ऐकतो तो देवांकडून पूजेला जाऊन श्री विष्णूचे पद प्राप्त करून घेतो. इति श्री ब्रह्मांड पुराणे उत्तरखंडे अध्यात्म रामायण महात्म्यम संपूर्णम.